camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा मी सांगितलं होतं की होणार आहेत फेमस टीव्ही सिरियल ऍक्टर आणि जो थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहे अशा हरीश दुधाडे सोबत. सो हरीश जो आहे तो फोन लाईन वर आहे माझ्यासोबत. हॅलो हरीश.
मला आता हेच विचारायचं हरीश, कंटिन्यू म्हणजे शूटिंग वगैरे कामं सुरू असतात पण आता घरी खूप वेळ मिळतोय, कसं स्पेंड करतोय तू टाइम?
खरं तर नटाच्या आयुष्यात नटानी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी असं मला खूप सिनियर्सनी पण सांगितलं आणि मग ते अनुभवच आले की वर्षामधले साधारण 3 महिने स्वतःसाठी स्पेअर काढून ठेवा, कारण नट इंडस्ट्रीची एकच गोष्ट अशी आहे किंवा जमात अशी आहे की त्यांच्याकडे सतत काम अव्हेलेबल नसतं, त्यामुळे आम्हाला एकंदर क्वारंटाईन असण्याची सवय असते लॉकडाऊन मध्ये. फक्त जरा प्रॉब्लेम ठीक आहे, म्हणजे शाळा झूम करणं या काळामध्ये स्वतःकडे किंवा अजून नवीन नवीन सिनेमे पाहणं वाचणं या गोष्टींकडे भर आहे सध्या, त्यामुळे तसं लाईफ चालू आहे.
93.5 रेड FM बजाते रहो.